ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, DSERT ಬೆಂಗಳೂರು, CTE ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ IT ಫಾರ್ ಚೇಂಜ್ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಆಲೂರು ವೆಂಕಟರಾವ್ ಭಾಷಾ ಕೌಶಲ್ಯ ಕೇಂದ್ರ ಮಕ್ಕಳ ಭಾಷಾ ಕಲಿಕೆಯನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಕಥಾ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳು.
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुम्हाला तर माहीतच आहे की आपली आई वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून संपूर्ण कुटुंबाची अत्यंत प्रेमपूर्वक काळजी करत असते, प्रत्येकाच्या आरोग्याकडे लक्ष देत असते. पण घरात केलेली कोणत्याही प्रकारची भाजी असल्यास ती खाण्याआधीच बरीच मुले मुली ही भाजी नको ती भाजी नको अशी तक्रार करत असतात.
शेपूची भाजी, शी बाई, कारल्याची भाजी, छेछे, कोबीची भाजी, नकोच नको
अशा अनेक तक्रारी. अशाच एका राजूची गोष्ट व्यंकटरमण गौडा यांनी लिहिलेली आहे, ती मी सांगणार आहे. चला तर ऐकूया राजू आणि भाज्या. नेहमीप्रमाणे तयारी करून राजू शाळेत निघाला. वाटेत काहीतरी विचित्रच गोष्टी त्याला दिसल्या. त्याच्या पुढे काही निरनिराळ्याच आकाराची मुले पाठीवर शाळेची बॅग घेऊन चालत होती. ती सगळी मुलं भाज्यांसारखीच दिसत होती. बाजारात दिसतात तशा भाज्या. हा, राजूचे कुतूहल वाढले. राजूने भरभर चालायला सुरुवात केली. त्याला त्या मुलांना लवकर गाठायचे होते. कधी एकदा त्यांना पाहतो असे त्याला वाटले. एकदाची राजूने मुलांना गाठले. त्यांच्या चेहऱ्याकडे राजू पाहू लागला. राजूला आश्चर्याचा धक्काच बसला. ती मुळ्याची भाजी होती, बाजारात मिळते ती. अरे तुम्ही, राजू आश्चर्याने बोलला. मुळ्याच्या जुड्या काहीच बोलल्या नाहीत. एकमेकांकडे पाहून त्या नुसत्याच हसल्या. चाललात तरी कुठे तुम्ही, राजूने पुन्हा विचारले. कुठे म्हणजे? तुझ्या शाळेत. सर्व जुड्या एका सुरात बोलल्या. त्यांच्या त्या आवाजाने राजूला हवेतील थंडावा जाणवला. त्याला एकदम प्रसन्न वाटू लागले. हवेतून चालल्यासारखा राजू पुढे निघाला. पुढे जाऊन त्याने मागे वळून पाहिले. पाहतो तर काय, निरनिराळ्या हिरव्या भाज्या, त्या सुद्धा पाठीला बॅग लावून येत होत्या. एका रंगेत शिस्तीत चालल्या होत्या. मुळा भाजी पुढे, त्यामागे हिरव्या भाज्या आणि मध्ये राजू. अशी वरात दिमाकात निघाली. राजूचा आनंद गगनात मावेना. शाळेत कधी जातो असे त्याला झाले. एकदाचे सगळे शाळेत पोहोचले. शाळेतील इतर मुले आश्चर्याने बघतच बसली. राजू आणि भाज्या. राजूच्या बाई वर्गाबाहेर आल्या. त्यांना खूप गंमत वाटली. त्यांनी राजूला पाठ थोपटून शाबासकी दिली
आणि म्हणाल्या, वा राजू. राजूला एकदम भरून आले.
तो म्हणाला, धन्यवाद. सगळी मुले राजूकडे कौतुकाने पाहू लागली. नंतर राजूच्या लक्षात आले की आपल्या पाठीवर कोणीतरी जोरात थोपटत आहे. त्याने डोळे उघडले. त्याला आईचा आवाज ऐकू येला.
राजू उठ, शाळेला उशीर होत आहे. ती त्याच्या पाठीवर थोपटत होती.
अरे चा, स्वप्न पडले होते तर, राजूच्या लक्षात आले आणि तो खूप आनंदात होता. बरं का मित्रांनो, सांगा बरं, तुमच्या स्वप्नात काय काय आले होते? भाज्या की आणखी काही?
Thank you.